93.5 Red FM पे
आला रे आला संग्राम आला
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार मी आहे संग्राम. सोन्याचं काय चाललेलं आहे? सोन्याचे भाव एकदम जे काही 23-24 पर्यंत जरी आले होते ते फटाफट अगदी काय म्हणजे लक्षही नव्हतं आपलं असं म्हणता येईल तेवढ्यात 29,590 रुपयापर्यंत पोचलेले. हे कसं झालं, कधी झालं, अक्षरशः कळालं सुद्धा नाही. मी आता एक ग्राफ काढायचा प्रयत्न करतोय. आपण अरे कुठे गेला हा ग्राफ, असं काय चाललंय? बरं मी तो थोडासा ऑनलाईन शोधतो की किती महिन्यांपूर्वी बरोबर सोन्याची किंमत. हे बघा, हा मार्च 2009 मध्ये आपण जर बघितलं तर 29,080 रुपये, म्हणजे एवढंच होतं. 2009 पासून माफ करा, आत्तापर्यंत जर ते इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण नुसतेच नुसतं सोनं ठेवलं असेल तर काहीच त्यात फरक पडलेला नाही आहे, असं झालेलं आहे. ऍब्सोल्युटली स्ट्रेंज. पण आपल्याला असं वाटतं की सोनं, अरे वा 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 वा, सोनं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, किती मज्जा नाही आता सोनं आपण सेव्ह झालो वगैरे. पण त्यात रिटर्न्स काहीच नाही, अगदी ते साधे सेव्हिंग्स अकाउंटमध्ये 4% आपल्याला जे व्याज मिळतं ते सुद्धा नाही. दॅट्स द फनी पार्ट. पण ठीक आहे, तुमच्याकडे असेल सोनं तर आता ठेवा ते, आता काय करताय त्याचं. साली साथ रेड एफएम पेश कर रहे हैं द मल्टी टैलेंटेड हार्डकोर. 20 मार्च को वॉच द सुपर वुमन परफॉर्म लाइव ओनली एट रेड लाइव संडे स्वैक विद हार्डकोर. हे होते करिंथियंस रिसॉर्ट एंड क्लब एनआईबीएम एनेक्स ला जे आहे तिथे 7 PM ऑनवर्ड्स 20 मार्च. बर का, आजपासून बरोबर 10 दिवसांनी, म्हणजे नॉट दिस वीकेंड, याच्या पुढचा जो रविवार येतोय तेव्हा संध्याकाळी 7 वाजता ॲट द करिंथियन्स रिसॉर्ट अँड क्लब NIBM अनेक्ष येथे. आता हे सीला आपण सुपर वुमन म्हणतोय, खूप कूल आहे हार्डकोर. पण आणखी काही सुपर वुमेन आहेत आपल्याकडे, त्या कोण आहेत, काय आहेत आणि कसं त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय आपल्या मधली सुट्टीमधल्या श्रुतीने, इज व्हॉट वील फाइंड आउट. मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बाजाते रहो.